कॅमेरा
आणि जसं की सध्या लॉकडाऊन सिच्युएशन आहे, सगळे घरी आहेत, मी सुद्धा घरून तुमच्याशी लाईव्ह गप्पा मारतीये. आज गुढीपाडवा आहे आणि त्यानिमित्त सध्या आपल्या गप्पा सुरू आहेत राधिका म्हणजेच अनिता दाते केळकर सोबत. सो अनिता, आता सध्या जी लॉकडाऊन सिच्युएशन आहे, तर प्रिकॉशन म्हणून एक मेसेज काय देशील आपल्या सगळ्या लिसनर्सला?
मी इतकंच सांगेन की अजिबात इतर लोकांच्या संपर्कात येऊ नका. खूप जीवनावश्यक गोष्टी असतील तर त्या घेण्यासाठी बाहेर पडा. त्याच्यातनं सुद्धा तुम्ही घरी आल्यानंतर आंघोळ करा, हातपाय धुवा, त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरा, मास्क लावून बाहेर जा आणि इतरांना स्पर्श करू नका. स्पर्श टाळा आणि शक्य झालं तर घरामध्ये सगळी कामं स्वतः करा. फोनवरनं चौकशी करूया पण प्रत्यक्ष भेटूया नको. हे जरी आपण केलं आणि रस्त्यावरती आत्ताही उत्सव साजरे करण्याची वेळ नाही आहे, त्यामुळे गुढीपाडव्याचा सण हा अत्यंत शांततेत घरात बसून साजरा करा. तो नाही केला साजरा यावेळेला तरी हरकत नाही, कारण परिस्थिती बिकट आहे बाहेर.
बिलकुल बिलकुल. थँक्यू सो मच अनिता, आज तुमच्या बरोबर गप्पा मारल्यास आणि इतकी छान माहिती दिलीस. आणि पाडव्याच्या तुला पुन्हा एकदा शुभेच्छा.
सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जाओ आणि आपण या कोरोनाच्या विळख्यातनं लवकरात लवकर बाहेर पडू.
93.5 रेड FM बजाते रहो.